नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका जरा वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. आज आपल्यासमोर कुठलं पुस्तक नाही किंवा रिपोर्ट नाही आहे, तर चक्क एका ग्रामपंचायतीची अधिकृत वेबसाईट आहे.
हो, आणि हे ऐकायला कदाचित थोडं साधं वाटेल.
बरोबर, पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातली ही धोपेश्वर ग्रुप ग्रामपंचायत त्यांच्या या डिजिटल आरशात डोकावल्यावर एका लहानशा गावाचं मोठं स्वप्न दिसतं. त्यांची कामाची पद्धत, त्यांची ओळख जपण्याची धडपड, हे सगळं अगदी स्पष्ट दिसतं.
आणि मला वाटतं हा विषय खरंच खूप आकर्षक आहे, कारण आजच्या जगात म्हणजे एखाद्या गावाची वेबसाईट ही फक्त माहिती देणारं एक पान नसतं, ते त्या गावाच्या अस्मितेचं, त्यांच्या आत्मविश्वासाचं एक प्रकारे प्रतिबिंब असतं.
हो, ते कोणती माहिती जगासमोर ठेवतात, ती कशी मांडतात, कोणत्या गोष्टींवर जास्त भर देतात, या सगळ्यातून त्या गावाचे एक चित्र उभं राहत, नाही का?
अगदी. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या वेबसाईटच्या विश्लेषणातून आपण एका गावाच्या प्रगतीचा आणि दृष्टिकोनाचा मागोवा घेऊया.
नक्कीच, धोपेश्वरने स्वतःला डिजिटल जगात कसं सादर केलं आहे हे पाहणं म्हणजे त्यांच्या मानसिकतेत डोकावण्यासारखं आहे.
चला तर मग थेट त्यांच्या वेबसाईटच्या मुखपृष्ठापासूनच सुरुवात करूया. वेबसाईट उघडल्या उघडल्या एक घोषणावाक्य दिसतं, धूत पापेश्वराचे आशीर्वाद, धोपेश्वरचा प्रगतीमार्ग.
वा,
यातच मला वाटतं त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनाचं सार दडलं आहे.
हो, एका बाजूला श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला विकास.
अगदी, एका बाजूला गावाचं श्रद्धास्थान श्री धूत पापेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूला प्रगतीची विकासाची आस, परंपरा आणि आधुनिकतेचा हा संगम पहिल्याच वाक्यात दिसतो.
आणि ही गोष्ट खूप विचारपूर्वक केलेली दिसते. यातून ते एक संदेश देत आहेत की आम्ही विकासाच्या दिशेने धावताना आपली मुळं विसरलेलो नाहीत.
बरोबर.
श्री धूत पापेश्वराच्या मंदिराला त्यांनी गावाचं आध्यात्मिक केंद्र म्हटलं आहे, जिथे महाशिवरात्रीला हजारो भाविक येतात. म्हणजे गाव आपली ओळख केवळ प्रशासकीय कामातून नाही, तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसातूनही तयार करतंय.
आणि त्याचसोबत त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांचा उल्लेखही लगेच केला आहे. निर्मल ग्राम, लोकराज्य गाव
आणि तंटामुक्त गाव पुरस्कार हे केवळ प्रशासकीय यशाचे शिक्के नाहीत.
नाही, अजिबात नाहीत. यातला प्रत्येक पुरस्कार एक गोष्ट सांगतो, नाही का?
नक्कीच. निर्मल ग्राम म्हणजे स्वच्छतेबद्दलची जागरूकता, लोकराज्य गाव म्हणजे प्रशासनात लोकांचा सहभाग,
आणि तंटामुक्त गाव म्हणजे गावात सामाजिक सोलोखा आहे, भांडणं गावातच मिटवली जातात.
बरोबर. हे पुरस्कार म्हणजे ते जगाला सांगत आहेत की आम्ही केवळ निसर्गरम्य नाही, तर सामाजिकदृष्ट्या एक संघटित आणि प्रगतिशील समाज आहोत. खरं तर ही त्यांची ब्रँडिंग करण्याची एक हुशार पद्धत आहे.
ब्रँडिंग हा शब्द तुम्ही वापरला तो खूप महत्वाचा वाटतो, आणि हीच व्यावसायिकता त्यांच्या प्रशासकीय कामाच्या माहितीमध्येही दिसते. नागरी सेवांची माहिती देणारा जो विभाग आहे तो पाहून मी खरंच खूप प्रभावित झाले.
अच्छा.
प्रत्येक सेवेसाठी लागणारे शुल्क आणि कालावधी इतक्या स्पष्टपणे नमूद केलेला मी क्वचितच पाहिलाय.
उदाहरणार्थ काय आहे त्यात?
जसं की जन्म किंवा मृत्यूचा दाखला किंवा समजा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, या सगळ्यांसाठी सरसकट 20 रुपये शुल्क आणि 5 दिवसांचा कालावधी.
बापरे.
हो, स्पष्ट लिहिलं आहे, कोणतीही अस्पष्टता नाही, कोणतीही लपवाछपवी नाही. आणि दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आणि हयात दाखला तर पूर्णपणे मोफत आहे.
हीच तर पारदर्शकता आहे जी प्रशासनावरचा विश्वास वाढवते.
अगदी.
आणि याचा परिणाम काय होतो? तर सामान्य नागरिकाला त्याचा हक्क काय आहे हे कळतं, त्याला कोणत्या कामासाठी किती पैसे आणि किती वेळ लागेल याचा अंदाज येतो. त्यामुळे मग मधल्या दलालांना किंवा भ्रष्टाचाराला वावच राहत नाही.
बरोबर.
खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्या गावात एक साधा दाखला काढायला किती खेटे घालावे लागतात हे आठवलं की धोपेश्वरचं हे मॉडेल किती क्रांतिकारक आहे हे जाणवतं. पण इथे माझा एक प्रश्न आहे.
विचारा ना.
वेबसाईटवर 5 दिवसांचा कालावधी लिहिणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात तेवढ्या वेळात काम होत असेल का?
हा, हे एक रास्त प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर वेबसाईटवरून थेट मिळत नाही हे खरंय. पण त्यांनी महत्वाचे प्रश्न व उत्तरे म्हणजे FAQ नावाचा जो विभाग तयार केला आहे तो पाहून तरी वाटतं की ते याबाबतीत गंभीर आहेत.
अच्छा, FAQ सेक्शन पण आहे.
हो, आणि खरं सांगायचं तर एका ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवर एवढा सविस्तर FAQ विभाग असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.
मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईटवरही इतकी स्पष्टता नसते कधी कधी.
अगदी.
त्यात काय विशेष आहे असं?
उदाहरणार्थ विवाह नोंदणी कशी करावी या प्रश्नाखाली त्यांनी संपूर्ण प्रक्रिया दिली आहे. त्यासाठी नमुना डर्ज लागतो, साधारण 104 रुपये शुल्क आहे आणि वधूवर याच्यासोबत 3 साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक असते.
अरे वा,
ही माहिती कितीतरी लोकांचा वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचवू शकते की नाही?
नक्कीच. लोकांना सरकारी कार्यालयात जाऊन साहेब कुठला फॉर्म भरू हे विचारायची गरजच पडणार नाही.
बरोबर. यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी मनरेगा मजूर नोंदणीची माहिती दिली आहे.
हो, तेही मी पाहिलं.
मनरेगा म्हणजे ग्रामीण भागात वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी देणारी जी सरकारी योजना आहे, त्याबद्दल अजूनही अनेक मजुरांमध्ये गोंधळ असतो. नोंदणी कशी करायची, काम कसं मागायचं हे त्यांना माहीत नसतं.
हो, खरे.
ही माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देणं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर अगदी तळागाळातल्या माणसासाठी करणं, हेच खरं डिजिटल सक्षमीकरण आहे.
आणि हे सगळं करण्यामध्ये त्यांची उद्दिष्टे काय आहेत हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे मांडलं आहे. पारदर्शक माहिती, ऑनलाईन सेवा, गावाचा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि लोकसहभाग वाढवणे.
ही उद्दिष्टे फक्त लिहिण्यापुरती नाहीत, तर ती त्यांच्या प्रत्येक कृतीत उतरलेली दिसतात.
हो, मला वाटतं त्यांनी प्रशासनात जी पारदर्शकता आणली आहे तीच त्यांच्या विकासाच्या कामातही दिसते. चला, त्याबद्दल वेबसाईट काय सांगते ते पाहूया.
नक्कीच. विकासाच्या वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी काही क्षेत्रांवर विशेष भर दिला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, सौर ऊर्जेचा वापर आणि डिजिटल साक्षरता.
ही केवळ कामांची यादी नाही वाटत, ही एका गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्याला भविष्यासाठी तयार करण्याचे एक योजना वाटते.
अगदी. आणि यातला सौर ऊर्जेचा वापर हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे.
का?
याचा अर्थ ते केवळ वीज मिळवत नाहीत, तर ते पर्यावरणपूरक आणि काय म्हणतात त्याला, शाश्वत विकासाचा विचार करत आहेत.
बरोबर. आणि इथे आकडेवारीही महत्वाची ठरते. स्त्रोतांनुसार धोपेश्वर गावाचा साक्षरता दर सुमारे 79.70% आहे, जो कोकणचा सरासरीपेक्षा जास्त आहे.
हो.
यावरून शिक्षणाबद्दलची जागरूकता तर दिसतेच, पण जेव्हा आपण हे आकडे राजापूर तालुक्याच्या मोठ्या चित्रात पाहतो तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं.
हो, आणि ते चित्र खूपच आशादायक आहे. संपूर्ण राजापूर तालुक्याचा साक्षरता दर 78.93% आहे, पण त्यापेक्षाही थक्क करणारी आकडेवारी आहे लिंग गुणोत्तराची.
अच्छा.
राजापूर तालुक्यात दर 1000 पुरुषांमागे 1183 स्त्रिया आहेत.
1183.
हो. हे प्रमाण महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे.
याचा अर्थ काय होतो? हे फक्त आकडे आहेत की यामागे काहीतरी मोठं सामाजिक कारण आहे?
नाही, हे केवळ आकडे नाहीत, यामागे कोकणच्या सामाजिक रचनेचा मोठा वाटा आहे. अनेक पुरुष रोजगारासाठी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये स्थलांतरित होतात, त्यामुळे गावात स्त्रियांची संख्या जास्त दिसते. हे एक कारण झालं. पण त्याही पलीकडे जाऊन पाहिलं तर कोकणातील समाजात स्त्रियांचं स्थान नेहमीच महत्वाचं राहिलं आहे.
म्हणजे
कौटुंबिक निर्णयांपासून ते शेती आणि अर्थव्यवस्थेपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. याला काही प्रमाणात मातृसत्ताक पद्धतीचा प्रभावही म्हणता येईल.
आणि याच पार्श्वभूमीवर
धोपेश्वरच्या वेबसाईटवरील ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आहे हे वाक्य अधिक अर्थपूर्ण ठरतं.
म्हणजे हे वाक्य केवळ एक राजकीय विधान नाहीये, तर ते तिथल्या सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब आहे.
अगदी बरोबर.
हे खूपच मनोरंजक आहे. आणि ते फक्त वर्तमानाचा विचार करत नाहीत, तर भविष्याचाही वेध घेत आहेत. स्मार्ट विलेज बनण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख आहे.
हो, पण आता स्मार्ट विलेज ही संकल्पना अनेकांना फक्त वायफाय किंवा कॉम्प्युटर पुरती मर्यादित वाटते.
बरोबर. पण इथे त्यांचा अर्थ अधिक व्यापक दिसतो. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजना आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
याचा अर्थ स्मार्ट विलेज म्हणजे त्यांच्यासाठी केवळ तंत्रज्ञान नाही, तर तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवनमान उंचावणे ही दृष्टी खूप महत्वाची आहे.
ही दृष्टी आणि गावाचं एकूण तत्वज्ञान त्यांच्या वेबसाईटवरच्या एका विभागात खूप सुंदरपणे मांडलं आहे.
कुठल्या?
तो म्हणजे सुविचार विभाग.
अच्छा.
खरं तर सुरुवातीला मला वाटलं होतं की हा विभाग म्हणजे कुठून तरी कॉपी पेस्ट केलेली 4 चांगली वाक्य असतील, पण जसजसं मी ती वाचत गेले तसतसं मला त्यातून धोपेश्वरची मानसिकता उलगडत गेली.
मलाही तो विभाग खूप आवडला, कारण ती केवळ घोषवाक्य नाहीत, ती त्यांच्या कामाची दिशा ठरवणारी मार्गदर्शक तत्व आहेत.
हो ना.
उदाहरणार्थ, एक गाव एक ध्येय, सर्वांगीण विकास हे वाक्य घ्या. यात सर्वांगीण हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे विकास फक्त रस्त्यांचा किंवा इमारतींचा नाही, तर माणसांचा, शिक्षणाचा, आरोग्याचा आणि संस्कृतीचाही.
आणि दुसरे एक वाक्य आहे, गाव एक कुटुंब, ग्रामपंचायत त्याची दिशा.
हे इतकी सुंदर आहे.
हो, यात ग्रामपंचायतीला एक अधिकार गाजवणारी संस्था म्हणून नाही, तर कुटुंबाला दिशा दाखवणारी एक जबाबदार व्यवस्था म्हणून पाहिलं आहे.
यातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातलं नातं किती जवळिकीचं आणि विश्वासाचं असावं हे सूचित होतं.
अगदी.
आणि यातला लोकसहभागाचा धागा तर खूपच घट्ट विणलेला दिसतो.
हो,
लोकसहभागातून गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा अभिमान खास किंवा सजग नागरिक हे लोकशाहीचे खरे रक्षक आहेत यांसारखी वाक्य पहा. यातून हे स्पष्ट होतं की इथलं प्रशासन विकासाला एक सरकारी कार्यक्रम मानत नाही, तर ती एक लोकचळवळ आहे असं मानतं.
वा.
त्यांचा विश्वास आहे की विकासावरून लादता येत नाही, तो लोकांच्या सहभागातूनच फुलतो आणि टिकतो.
ही वाक्य माहिती देत नाहीत, तर ती गावकऱ्यांशी एक प्रकारचा संवाद साधतात, नाही का?
हो.
त्यांच्यात एक सामुदायिक जबाबदारीची भावना निर्माण करतात. आपलं गाव, आपली जबाबदारी, हा विचार यातूनच पुढे येतो.
अगदी. ते नागरिकांना केवळ लाभार्थी म्हणून पाहत नाहीत, तर विकासाचे भागीदार मानतात.
आणि हेच त्यांच्या यशाचं गमक असू शकतं.
बरोबर. जेव्हा लोकांना वाटतं की हे काम आपलं आहे, तेव्हा ते अधिक तळमळीनं त्यात सहभागी होतात. जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हाच प्रगती घडते. हे त्यांच्या वेबसाईटवरचं वाक्य त्यांच्या कार्यपद्धतीचं अचूक वर्णन करतं.
खरंय, ही सर्व सुविचार वाक्य मिळून ढोपेश्वर गावाचा एक वैचारिक जाहीरनामाच तयार करतात.
तर या एका वेबसाईटचं विश्लेषणातून ढोपेश्वर गावाचं एक किती सुस्पष्ट आणि बहुआयामी चित्र आपल्यासमोर उभं राहतं.
हो ना.
एक असं गाव जे आपल्या आध्यात्मिक वारशाचा अभिमान बाळगतं, प्रशासनामध्ये कमालीची पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतं,
आणि
एका शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
अगदी.
यातला सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला अधोरेखित करावासा वाटतो, तो हा आहे की एक लहानशी ग्रामपंचायत डिजिटल साधनांचा वापर केवळ सेवा देण्यासाठी किंवा माहिती प्रसारित करण्यासाठी करत नाहीये, तर ती या माध्यमाचा उपयोग स्वतःची एक सकारात्मक आणि प्रगतिशील ओळख निर्माण करण्यासाठी करत आहे.
बरोबर.
ते कोण आहेत, त्यांची मूल्ये काय आहेत आणि त्यांना भविष्यात काय बनायचं आहे हे ते मोठ्या आत्मविश्वासाने जगाला सांगत आहेत. हे केवळ एक संकेतस्थळ नाही, तर ढोपेश्वरचा डिजिटल जाहीरनामा आहे.
या सगळ्या चर्चेतून एक अंतिम विचार माझ्या मनात घोळतो आहे.
काय? आपण पाहिलं की ढोपेश्वरच्या वेबसाईटवर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नावे आणि फोटो ठळकपणे दिसतात, जो प्रशासकीय शिष्टाचाराचा एक भाग आहे आणि ते स्वाभाविकही आहे.
हो, ते तर असणारच.
पण त्याचवेळी ते तितक्याच ठामपणे आपल्या स्थानिक पातळीवरील सुविचार, आपली मूल्य आणि धूतपापेश्वराच्या सांस्कृतिक वारस्यावरही जोर देतात.
हा एक खूपच, काय म्हणतात त्याला, इंटरेस्टिंग आणि महत्वाचा मुद्दा
आहे ना.
ते एकाच वेळी मोठ्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेचा भाग आहेत हे मान्य करत आहेत, पण त्याचवेळी आपली स्थानिक ओळख, आपलं वेगळेपण पुसून टाकत नाहीत.
आणि यातूनच आजचा आपला अंतिम विचार पुढे येतो.
आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येक गोष्ट केंद्रीकृत होत चालली आहे, तिथे ढोपेश्वरसारखे एका स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वतःची स्वतंत्र ओळख जपताना व्यापक राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेशी असलेलं आपलं नातं कसं संतुलित ठेवावं?
स्वतःचं स्थानिक वेगळेपण, आपली संस्कृती आणि आपली मूल्य टिकवून मोठ्या व्यवस्थेचा एक कार्यक्षम भाग होणं यातील सुवर्ण मध्य कसा साधावा,
यावर विचार करायला हवा.